आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी गेल्यानंतर पंतप्रधानांची महत्वाची बैठक। राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। नागपूर इथल्या राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अभियानात विक्रमी 84,000 प्रकरणं निकाली। आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची 74 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या निवासस्थानी महत्वाची बैठक घेतली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच तिन्ही सेना दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते। युद्धविरामाच्या घोषणेनंतर पंतप्रधानांनी काल घेतलेल्या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रमण्यम जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तिन्ही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते। भारतानं पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरु केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। कोणत्याही दहशतवादी कृत्याला देशाविरुद्ध युद्धाची कृती मानून त्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली। भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेली कारवाई म्हणजे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं आणि लष्करी सामर्थ्य आणि निर्धाराचं प्रतीक आहे, असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। सिंग यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लखनौ इथल्या ब्राह्मोस एकात्मीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते।
जिन भारत विरोधी और आतंकी संगठनों ने भारत माता के मस्तक पर हमला करके कई परिवारों के सिंदूर मिटाए थे, उन्हें भारतीय सेना ने ऑपरेशन सिंदूर के माध्यम से इंसाफ दिलाने का काम किया है और इसके लिए आज सारा देश भारतीय सेनाओं का अभिनंदन कर रहा है। ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है, बल्कि भारत की राजनैतिक, सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है।
भारतानं संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं टाकलेलं मोठं पाऊल आहे आणि यामुळे भारताची ताकद वाढेल, असं ते म्हणाले। ब्रह्मोस हे केवळ शस्त्र नाही तर ते शत्रूला भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा इशारा देणारं आणि सीमांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा संदेश आहे, असंही त्यांनी सांगितलं। आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन असल्यानं सुविधा केंद्राच्या उद्घाटनाला विशेष महत्व आलं असल्याचं ते म्हणाले। 1998 याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात पोखरणमध्ये अणुचाचण्या करून शास्त्रज्ञांनी जगाला भारताची ताकद दाखवून दिली होती, याचं स्मरणही त्यांनी यावेळी केलं। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि वस्तू आणि सेवा कर जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या आरटीओ बॉर्डर चेकपोस्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणं आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचालीतील अडथळे दूर करणं हा आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। 1966 स्थापन झालेल्या या सीमा चौक्यांचा उद्देश वाहनांची हालचाल नियंत्रित करणं, परिवहन नियमांचं पालन सुनिश्चित करणं आणि रस्ते कर वसूल करणं असा होता। मात्र जीएसटी लागू झाल्यानंतर आणि डिजिटल अंमलबजावणीच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्यक्ष चौकशीसाठी स्थापन केलेल्या या सीमा चौकींची आवश्यकता आता उरलेली नाही। या निर्णयामुळे महाराष्ट्र 18 इतर राज्यांप्रमाणे आधुनिक कागदविरहित आणि तंत्रज्ञानाधिष्ठित परिवहन देखरेखीच्या प्रणालीचा अवलंब करणाऱ्या राज्यांमध्ये समाविष्ट होत आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरतर्फे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डी पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली काल 10 मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अभियानात विक्रमी 84,000 प्रकरणं निकाली निघाली। जिल्हा न्यायालय नागपूर, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसुली न्यायाधिकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक आणि कामगार न्यायालय आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं। या अदालतीमध्ये दिवाणी दावे, भूसंपादन प्रकरणं, तडजोडी योग्य फौजदारी प्रकरणं, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाची प्रकरणं, ट्रॅफिक ई चालान प्रकरणं आणि इतर दाखलपूर्व प्रकरणं सामोपचारानं निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली होती। याला हजारो नागरिकांनी आणि पक्षकारांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत 74 पदकांची कमाई केली आहे। आदिती हेगडेनं आतापर्यंत 6 पदकं मिळवली आहेत। कराडच्या रिक्षाचालकाची कन्या अस्मिता ढोणे हिनं एकंदर 170 किलो वजन उचलून 49 किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकलं। आकांक्षा व्यवहारेनं भारोत्तोलन प्रकारात 45 किलो गटात सुवर्णपदक मिळवलं, तर टेबल टेनिसमध्ये काव्या भटनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं। 27 सुवर्ण, 22 रजत आणि 25 कांस्य पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहा। 14 सुवर्ण पदकांसह 39 पदकं मिळून कर्नाटक दुसऱ्या स्थानावर तर राजस्थान 23 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. उद्या 12 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या लख प्रकाशात 197 निसर्गप्रेमींना संपूर्ण रात्र जंगलातील थरार अनुभवण्याची संधी प्राप्त झाली असून त्यांना प्राण्यांची गणना करावी लागणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत 12 मे रोजी निसर्गानुभव कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत मचाण बुकिंगची सुविधा मॅजिक मेळघाट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. 310 जणांनी ऑनलाईन बुकिंग केली होती, त्यापैकी 197 जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले. प्रत्येक मचाणावर एका निसर्गप्रेमीसोबत वनविभागाकडून एक गाईड किंवा वन कर्मचारी राहणार आहे. यासाठी निसर्गप्रेमींना प्रत्येकी 3000 रुपये शुल्क सुद्धा द्यावं लागणार असून उद्या सकाळी 11 वाजता नियोजित स्थळावर रिपोर्टिंग करावं लागणार आहे. आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्यातल्या मानापूर इथं 2 मोठे टस्कर हत्ती आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. हत्तींना पाहताच रस्त्यानं जाणारी एक महिला घाबरून खाली पडल्यानं जखमी झाली. सध्या गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज आणि कुरखेडा या तालुक्यांमध्ये रानटी हत्तींचं आवागमन सुरू आहे. 15 दिवसांपूर्वी गडचिरोली नजीकच्या वाकडी परिसरात रानटी हत्तींनी उन्हाळी धान पिकाचं नुकसान केलं. काल रात्री 2 टस्कर हत्ती चातगाव वनपरिक्षेत्रातील मरेगाव गिलगाव परिसरात होते, त्यानंतर ते रांगी मार्ग गेले. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास या हत्तींनी आरमोरी तालुक्यातल्या मानापूर गावात प्रवेश केला, त्यामुळे आबालवृद्धांची तारांबळ उडाली. हत्ती गावात आल्याचं समजताच वनविभागाचे कर्मचारी तिथं दाखल झाले. वनकर्मचारी आणि गावकऱ्यांनी हत्तींना हाकलून लावलं. चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचं काम सर्वांच्या सहकार्यानं हाती घेण्यात आलं आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी प्रत्यक्ष खोलीकरण होत असलेल्या ठिकाणी भेट दिली. चंद्रपूर शहराला 9 किलोमीटर समांतर वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला असं सांगून पालकमंत्री डॉ उईके म्हणाले की चालू महिन्याअखेरपर्यंत सर्व नियोजित काम पूर्ण करावं, तसंच नदीतील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येत आहे. आतापर्यंत 400 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला असून अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना गाळ प्राधान्यानं द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातमीपत्राच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार संध्याकाळी 6 वाजताचं प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 5:20 प्रसारित होईल. पुढील आदेश येईपर्यंत हा वेळेतील बदल कायम राहणार आहे. राज्यात यंदा 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि केंद्रीय पद्धतीनं राबवली जात आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आवडीचं महाविद्यालय घर बसल्या निवडता येणार आहे. यात विद्यार्थ्यांसह पालकांची वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. विशेष म्हणजे 11 ऑगस्टपासून महाविद्यालयं सुरू होणार असून 15 ऑगस्टपर्यंत प्रवेशाचे सर्व टप्पे पूर्ण करण्यात येतील अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली. याबाबत राज्य सरकारच्या वतीनं mahafyjcadmissions.in हे संकेतस्थळ आणि 8530955564 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आलेला आहे अशी माहितीही सूर्यवंशी यांनी दिली. भारत पाकिस्तान दरम्यान तणाव असताना युद्धाच्या व्हिडिओ गेमच्या चित्रफिती भारत पाकिस्तान संघर्षाच्या खऱ्या चित्रफिती म्हणून प्रसारित केल्या जात आहेत. अशा बनावट संदेशांपासून सावध रहावं, तसंच ते पुढे प्रसारित करू नये असं आवाहन पत्र सूचना कार्यालयानं केलं आहे. संरक्षण विभागाच्या कार्यालयाच्या नावानं समाज माध्यमांवर फिरणारा इशारावजा संदेश खोटा असल्याचं कार्यालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातील तसंच इतर राज्यांमधील नागरिकांनीही आज हजेरी लावली. यावेळी कोणी नव्या प्रयोगांचं प्रेझेंटेशन दिलं तर कोणी कृषी, आयटी आदी क्षेत्राच्या प्रगतीसाठी नव्या कल्पना मांडल्या. गडकरी यांनी प्रत्येकाशी संवाद साधला आणि प्रयोगांचं कौतुक केलं. खामला इथल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यावेळी रोडमार्क फाउंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माझा रस्ता माझा मित्र माझा रस्ता अपघातमुक्त रस्ता या महत्वाकांक्षी उपक्रमाची माहिती गडकरी यांना दिली. विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील 2 दिवस विजेच्या कडकडाटासह तसंच सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सर्वात जास्त तापमानाची नोंद अमरावती इथं 41.4° सेल्सिअस इतकी करण्यात आली. दरम्यान येत्या काही तासात चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी केल्यानंतर पंतप्रधानांची महत्वाची बैठक. राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नागपूर इथल्या राष्ट्रीय लोक अदालत आणि विशेष अभियानात विक्रमी 84,000 प्रकरणं निकाली आणि खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची 74 पदकांची कमाई. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.